दुसरा इतिहास अध्याय 26। उज्जिया 16 वर्षांचा असताना सर्व यहुदी लोकांनी त्यास त्याचा बाप अमस्या याच्या जागी राजा केले। अमस्या राजा आपल्या पितरांजवळ जाऊन निजल्यावर उज्जियाने एलोथाची मजबूती करून पुन्हा ते यहुदाच्या सत्तेत आणले। उज्जिया राज्य करू लागला तेव्हा तो 16 वर्षांचा होता। त्याने यरुशलेमेत 52 वर्षे राज्य केले। त्याच्या आईचे नाव यखिल्या, ती यरुशलेमेची होती। त्याचा बाप अमस्या याच्या एकंदर वागणुकीस अनुसरून परमेश्वराच्या दृष्टीने जे नीट ते तो करी। देवाचे दृष्टांत जाणणारा जखऱ्या याच्यावेळी तो देवाच्या भजनी लागलेला असे। देवाच्या भजनी जोवर तो लागला होता तोवर त्याने त्याचे कल्याण केले। त्याने जाऊन पलिष्ट्यांशी युद्ध केले, गत, यन्नो व अशदोद यांचे कोट पाडून टाकले आणि अशदोदाच्या आसपास व पलिष्ट्यांमध्ये त्याने नगरे वसविली। पलिष्टी, गुरबालवासी, अरब व मौनी यांच्याविरुद्ध देवाने त्यास सहाय्य केले। अम्मोनी लोक उज्जियास कर देत असत। त्याची कीर्ती मिसर देशाच्या सीमेपर्यंत जाऊन पसरली कारण तो महासमर्थ झाला। उज्जियाने यरुशलेमेत कोपऱ्याच्या वेशीजवळ, खोऱ्याच्या वेशीजवळ आणि कोट वळसा घेतो तेथे बुरुज बांधून त्यास बळकटी आणली। त्याची पुष्कळ जनावरे होती म्हणून त्याने जंगलात, तळवटीत व माळात बुरुज बांधिले व पुष्कळ हौद खोदिले। पहाडात व कर्मेलात त्याचे शेतकरी व द्राक्षीचे मळेकरी असत कारण त्याला शेतकीचा फार शौक असे। उज्जियाजवळ लढाऊ लोकांचे सैन्य असे। राजाच्या सेनानायकांपैकी एक हनन्या म्हणून होता। त्याच्या हाताखालचा इएल लेखक व मासेया कारभारी हे गणती करीत। तदनुसार ते सैन्य टोळी टोळीने लढाईस जात असे। पितृकुळातील प्रमुख पुरुष जे शूरवीर असत त्यांची एकंदर संख्या 2600 होती। त्यांच्या अधिकाराखाली 3,07,500 एवढी कवायत शिकलेली फौज होती। शत्रूच्या विरुद्ध राजास कुमक करण्यास ते मोठ्या शौर्याने लढत। या सर्व सेनेसाठी उज्जियाने ढाली, भाले, शिरस्त्राणे, उरस्त्राणे, धनुष्ये व गोफणगुंडे तयार केले। यरुशलेमेच्या बुरजांवर व प्राकारांवर चतुर कारागिरांनी नवीन काढलेली यंत्रेही त्याने ठेविली। त्या यंत्रांनी बाण व मोठे धोंडे फेकून मारिता येत असत। त्याची कीर्ती दूरवर पसरली। त्यास इतके विलक्षण सहाय्य मिळाले की तो महासामर्थ्यवान झाला। तो समर्थ झाला तेव्हा त्याचे हृदय उन्मत्त होऊन तो बिघडला आणि आपला देव परमेश्वर याच्या आज्ञेचे त्याने उल्लंघन केले। धूपवेदीवर धूप जाळण्यासाठी तो परमेश्वराच्या मंदिरात गेला। अजऱ्या याजक व त्याचबरोबर परमेश्वराचे याजकपण करीत असलेले 80 वीरपुरुष त्याच्या पाठोपाठ आत गेले। त्यांनी उज्जिया राजास प्रतिकार करून म्हटले, हे उज्जिया, परमेश्वरा प्रित्यर्थ धूप जाळणे हे तुझे काम नव्हे। अहरोनाचे वंशज जे याजक ज्यांना धूप जाळण्यासाठी पवित्र केले आहे त्यांचेच हे काम आहे। तू पवित्र स्थानातून निघून जा कारण तू मर्यादेचे उल्लंघन केले आहे। अशाने परमेश्वर देवाकडून तुझे गौरव होणार नाही। तेव्हा उज्जियास क्रोध आला। धूप जाळण्यासाठी त्याने हातात धुपाटणे घेतले होते आणि तो याजकांवर संतापला असता त्यांच्या देखत परमेश्वराच्या मंदिरात धूपवेदीजवळ त्याच्या कपाळावर कोड उठले। अजऱ्या, मुख्य याजक व दुसरे सर्व याजक यांनी पाहिले तो त्याच्या कपाळावर कोड उठले आहे असे त्यांच्या दृष्टीस पडले। तेव्हा त्यांनी त्यास तेथून लवकर घालवून दिले। परमेश्वराने आपणास तडाखा दिला आहे हे जाणून तोही उतावळीने बाहेर निघाला। उज्जिया राजा आमरण कोडी राहिला। तो कोडी असल्यामुळे एका घरात निराळा राहत असे। त्यास परमेश्वराचे मंदिर वर्ज्य झाले। व त्याचा पुत्र योथाम हा राजघराण्याचा कारभारी होऊन देशच्या लोकांचे शासन करू लागला. उज्जियाची अथपासून इतिपर्यंत सर्व अवशिष्ट कृत्ये आमोजाचा पुत्र यशया संदेष्टा याने लिहिली आहेत. उज्जिया आपल्या पितरांजवळ जाऊन निजला. तो कोडी होता म्हणून राजांच्या खासगी स्मशानभूमीत त्याला मुठमाती दिली. त्याचा पुत्र योथाम त्याच्या जागी राजा झाला.